जैसा न गोल किया मेरा फिर पहाड़ दसरा सहला फिर पहाड़ मूल का दृष्टि से सहला कैसे जस विहिर खड़ी नसताना देखी माती उकड़ी नसताना देखी जरा आपल्या ठिकाणी जसा परिपूर्णत्वाने असतो विहीर खणलेली नसताना देखील त्या ठिकाणी परिपूर्ण झरा पाहावा एखाद्यानी मध्यंतरी माझ्या अपार्टमेंटला पाणी दाखवणारे असतात ते येऊ केले तिवर माझ्या अपार्टमेंट माझ्या केंद्राच्या वेळेला आलोतर विलासदारा माझ्याजवळ आले आणि म्हणाले की काय पाहू ते त्यांच्या हातातले यंत्र असं असं फिरत होत खाली पाणी होत तर पाणी आहे निधनाची न बोलली आली तर खंडलेली नाही पण ते म्हणाले की पाणी आहे त्यांच्या यंत्रावर दिसलं असं जसं भीर खंडलेली नसताना तिथं विवेकाने पाणी आहे हे पाहावं आपुलिया उगमी झरा भरवली खाते आपल्या उगमाच्या ठिकाणी झरा जसा परिपूर्ण असतोच असतो भीर खंडली की आपल्या तो दिसतो एवढाच किंवा पाणी आटल्यानंतर पाण्यामध्ये पडणारे जर प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब जसं मूळ बिंबामध्ये विलीन होऊन जात जे वेगळेपणाने दिसत होत किंवा इंधनांश संपल्यानंतर वर्णी जसा आपल्या मूळ स्वरूपामध्ये विलीन होतो नाहीसा होतो पैसे आपले आपण जयाने हाळण्याचे का तस आपलं आपल्याला निहाळणं या प्रकारचं राहत जिथे आपुलीच विचारणे चक्षुचे खणे आहे तया निरीक्षणे आपले बैल जसं जिथे आपल्या स्वतःची चव चाखावी जेवढ्यानी जसं आपल्या स्वतःच उघड पाहावं सर्व पदार्थांची चव घेते डोळे मिटले आणि डोळे मिटून जर तुमच्या चित्र गुलाबजाम ठेवला तर ओळखता गुलाबजाम लाडू ठेवला ओळखता लाडू आहे डोळे मिटून देखील याचं कारण जिभेला चव आहे जिभेला चव असल्यामुळं पदार्थाला चव आहे पदार्थाची जी चव आहे तर ती पदार्थाची चव जिभेमुळं आहे याचा अर्थ जिभेला चव आहे आणि जी जिभेला चव आहे ती पदार्थांच्या निरपेक्ष देखील जिभेपाशी असतेच पदार्थ आल्यावर मग जिभेला चव येते असं नाही जिभे आपली चवी चाखणे म्हणजे जिभेनी प्रत्यक्षता कोणत्याही पदार्थाची चव न घेता जीव आपल्या ठिकाणी परिपूर्ण चवीनी परिपूर्ण रसानी जशी असावी मी मागच्या वेळेला म्हटलं तर की जिभे आपली चवी चाखणे हे वैराग्य ज्याच्या अंगामध्ये जरा उरलेलं आहे त्याला शक्य आहे चक्षुनीच्या उघडतेने दृष्टी तर पाहायला इतकी सरावलेली असते आणि या पाण्याच्या कचाट्यातून सुटलेले फार कमी विराळ तुमच्याकडे बाकी सगळे या पाण्याच्या कचाट्यामध्ये अडकतात हे पाहवते पाहवते पाहव किती पाहिलं तरी तृप्ती नाही. पैसे आहेत म्हणून बाहेर पडायचं, बाकी काही पैसे आहेत शक्य आहेत, खर्च करण्याची ताकद आहे. त्यामुळे मग नेपाळ एकदा गेलंच पाहिजे. अशा प्रकारे जी वक्तव्य आपण ऐकतो ती त्याकरता असतात. डोळ्याला पाहण्याची वारे माप असलेला डोळ्याने आपल्या स्वतःचं ओघूळ पाहायचं, याचा अर्थ बाहेरचं काही पाहायचं नाही. तरी देखील डोळा आपल्या स्वतःच्या ठिकाणी जसा समाधानी असावा, आहे तया आईचे निरीक्षण आपले पैकी त्या प्रकारे आपलं निरीक्षण करणं हा हे यापूर्वी जाऊन मोडत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का प्रभेसी प्रभा मिळे, सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य आपली पसरलेली किरण अवरून घेतो, आपल्या स्वतःपाशी परत किरण बोलवून घेतो. सूर्याची प्रभा बाहेर पसरलेली आपल्या मूळ प्रभेमध्ये जशी जाऊन मिळून जाते. गगन गगनावरी डोळे, पाहणारा कोण आहे? पाहणारा मन नाहीये, कारण मनाच्याही अंगाची पाहणारा कोण ते वेगळा असतो. पाहणारी बुद्धी नाहीये, कारण बुद्धीच्या अंगाने देखील पाहणारा कोणीतरी वेगळा असतो. पाहणारा डोळा देखील नाहीये, डोळ्याच्या अंगाने पाहणारा कोणीतरी वेगळा असतो. मी आणि आपण शब्द तसेच वापरतो. माझ्या बुद्धीला पटलं तर, माझ्या मनाला पटलं तर, म्हणजे मन पाहणारं नाहीये, मनाच्या मागं पाहणारा मी कोणीतरी आहे. बुद्धी पाहायला सहाय्य करेल, पण बुद्धीला पाहण्यासाठी म्हणून स्वतंत्र प्रज्ञा नाही. बुद्धीला पाहण्याची दृष्टी माझ्यामुळे आहे, बुद्धीच्या अंगाने पाहणारा मी आहे, मनाच्या अंगाने पाहणारा मी आहे, डोळ्याच्या अंगाने पाहणारा मी आहे. आणि डोळे नसतील तरी देखील जी चार इंद्रिय असतील त्या चार इंद्रियांनी देखील पाहणारा मीच आहे. हा जो मी आहे, हा मी एरवी जगतामध्ये जगत भान जे आहे त्यामुळं स्वैर विहार करत असतो. आपल्या पंचेंद्रियांनी जगतामध्ये सर्वांचा अनुभव घेत चुकलेला असतो. पाहणारा मीच आहे, पण इंद्रियांच्या साह्याने जगताचा अनुभव घेतो.
पण हा जो मी आहे पाहणार तो इंद्रियांच्या अंगाने जगताचा अनुभव घेतो किंवा मनाच्या अंगाने भूत भविष्य अशा प्रकारे स्मृतीजन्य अथवा भविष्यकाळातलं प्लॅनिंग म्हणून काहीतरी मन हालचाल करतं त्याचं अथवा बुद्धीच्या अंगाने काही कॅल्क्युलेशन करत असेल हिशोब मांडत असेल हे सर्व मी कशाच्या तरी सहाय्याने बाहेरच्या जगता संबंधी वस्तू संबंधी करत असतो कधी घरासंबंधी करेन कधी पैशा संबंधी करेन कधी पत्नी संबंधी कधी कधी पती संबंधी कधी मुलांसंबंधी कधी विकारांसंबंधी कधी भोगांसंबंधी पण मी माझ्याहून तिराही अशा वेगळ्या गोष्टींबद्दल द्वैतामध्ये मी विहार करत असतो पण मीच म्हणजे जो पाहण्याला मूळ कारण आहे असा मी जर मलाच पाहू गेला तर
जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याने जर धैर्याने
काहीही न करता शून्याकडं अथवा गगनाकडं अथवा विचारधरी स्थितीकडं तसंच वेगळेपणाने पाहणं चालू ठेवलं तर काही काळातच द्रष्ट्याच्या ठिकाणी द्रष्टा आता एकाकी एकटा आहे आणि द्रष्टा साक्षी रूप धारण साक्षी भाव धारण करून बसलेला आहे अशा प्रकारे द्रष्ट्याला स्वर्ग प्रत्यय येतो. तिथं अजून एक घटना घडते म्हणजे द्रष्टा आपल्या स्वतःला जो साक्षी समजत होता समोर विचार होते विचाराच्या सापेक्षतेने तो साक्षी होता पण समोर विचार नाही त्यामुळे द्रष्टा आता कशाचा साक्षी शून्याचा तर साक्षी असू शकत नाही त्यामुळे द्रष्ट्याची साक्षी भूमिका देखील गळून पडते आणि जेव्हा द्रष्ट्याची साक्षी भूमिका देखील जाते त्यावेळेला द्रष्ट्याला स्वच भाग निर्माण होत ध्यान द्रष्ट्यावरच द्रष्ट्या केंद्रित करतो यालाच कृष्णमूर्ती ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं म्हणतात. जो ऑब्झर्वर होता तो आता स्वतःला ऑब्झर्व करायला सुरुवात करतो हे अतिशय सूक्ष्म अतिशय तरल अशी गोष्ट आहे. जेव्हा द्रष्टा आपल्या स्वतःच्या निरीक्षणाखाली आपल्या स्वतःलाच आणतो तेव्हा त्याचा द्रष्टृत्वाचाही भाव जातो साक्षीत्वाचाही भाव जातो आणि मग जे मृत त्याला सुख असं म्हणतात त्याला शांती असं म्हणतात एका वेगळ्याच स्तरावर मग प्रकरण जाऊन पोहोचत तिथं साक्षीला देखील स्वतःचा विसर पडतो स्वरूपानंदांचा अभंग आहे दिग कालाचे तुटवणी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊन स्वयंचित घन आपण स्वभावे साक्षीत्वही संपले त्या ठिकाणी स्वभावाने साक्षीत्व देखील नाही संपत आणि जे शिल्लक राहतं ते शांतीखेरीज दुसरं काही नसतं त्या स्थितीला शांती सुख आनंद असं म्हणण्याचा प्रघात आहे. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. या स्थितीला एनलाइटनमेंट असं म्हणतात या स्थितीला सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतात या स्थितीला आत्मदर्शन असं म्हणतात. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो ही ही स्थिती आहे. लाली मेरे श्याम की जहा देखे वहा श्याम मैं ढूंढन गई शाम को खुद ही बन गई शाम म्हणतात ही ही स्थिती आहे. या स्थितीमध्ये मनाबरोबर देहभावाचा विसर पडतो मन नाहीस होतं तेव्हाच देहभाव नाहीसा होतो तरी देखील मीपणाची भावना राहते मीपणाची भावना मी द्रष्टा अशी असते नंतर द्रष्टृत्वही करून पडलं द्रष्टृत्वही करून पडल्यानंतर मी पडा खेरीत असलेला आपला अस्तित्व प्रगट तिथं मात्र तो खऱ्या अर्थाने ट्रान्सच्या स्थितीमध्ये येऊन जातो या भूतलावरचा तो राहतच नाही. आपणची आपण या ते पाहिजे जे अद्वैते त्या ठिकाणी द्वैत म्हणून काहीच नसतं मग तिथं अद्वैत असतं का तर द्वैताची भाषा समजणाऱ्यांकरता केवळ अद्वैत हा शब्द वापरलेला आहे. आपल्या द्वैताची भाषा समजते म्हणून त्याला अद्वैत असं म्हणतात त्या ठिकाणी द्वैत नसतं म्हणून अद्वैत देखील नसतं त्या ठिकाणी केवळ अस्तित्व असतं ते अतिशय सुखमय असत ते एकमेवा द्वितीय असल्यावर त्या ठिकाणी निरामयता निश्चितता निर्भयता
शांती असं त्या स्थितीचं वर्णन करत आहे आणि समुद्र करून शांती हा शब्द त्या ठिकाणाला वापरला जातो. त्याला आनंद देखील म्हणण्याचा प्रघात आहे. आपणचे आपणयाचे पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जसू असे ज्ञानेश्वर महाराज आजीवर ठेवून गेले. जे पाहिजे ते न विण पाहिजे बघा हे पाहिलं तर जातंय पण मी पाहतोय असा भाव नाहीये. परवाचा दासबोध आठवा रविवारी पानसेवन भक्तीमध्ये समर्थ हेच बोलत आहे अनुभव घेता संत त्याग नसे संत त्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी यासीच वाचे येला तसा बोली. त्या ठिकाणी पाहणारा तर कोणी नसतो पण पाहिलं तर जात असत. कोणा पाहणाऱ्या खेळीच हे पाहिलं जात असत. काही निर्णयाची जाणीवे जगतासंबंधी अतिशय बेखबर झालेला जगतासंबंधी वार्ता संपून गेलेला नेणता झालेला पण त्या ठिकाणी तो जाणत तर असतो. एवढी जगतासंबंधी जाणत नाही बेखबर झाला तो स्वतःलाही विसरतो. त्याला विचारा असं म्हणतात सुषुप्ती असं म्हणतात. पण ही स्थिती अशी आहे की काही मेहणा असा तर तो असतो विश्वाची तर खबर वाहत नसते देहाची खबर वाहत नसते. पण म्हणून तो काहीच जाणत नाही असं असतं की काय तो पूर्णपणाने मेळत असतो की काय त्या ठिकाणी जाणीव शक्ती आपलं काम करतच असते. अहंकाराशिवाय जाणीव शक्ती असते. काही मेळणाची जाणीवे उलट मेळणाची जाणीवे ही अहंकार विरहित स्थिती आहे. तुकारामांनी मागितलेली आहे की जाणवी नेणते करी माझे मन तुझी प्रेम कोण लावो या असं तुकाराम महाराजांनी मागितलेलं आहे ते इथं त्याला मिळत. मी जाणून मी जाणलं हे मी विसरो माझ्या इंद्रियांचे अनुभव शून्य होवो पण मी मात्र जाणणारा असो असं तुकाराम महाराज जर कोणी विचारलं हलवून की तू पाहिलंस का तर नाही मला ते पाहता नाही आलं माझ्या डोळ्यांना ते दिसलं नाही माझ्या कानांना ऐकू आलं नाही मी त्याला स्पर्श करू शकलो नाही. मी जाणारो पण कोणी जर विचारलं कसं जाणलंस तर मला सांगता येऊ नये मी नेणता असावं त्याबाबत असं तुम्हाला मला मागतात. ती स्थिती त्याला अनायासे प्राप्त होते. काही निर्णयाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणजे जया ढाया ते आद्य पुरुष आदी पुरुष जिथून ही सर्व संसार वृक्षाची परंपरा सुरू झाली त्या परमात्म्याशी तिथं एकरूपता होते. ओम नमोजी आद्या असं ज्ञानेश्वर महाराज ज्या आद्याबद्दल म्हणतात ते तुम्हीच होऊन जाता. तेथेही उपाधीचा उद्धम पा घेऊन शुद्धी उभवती जिवा मग नामरूपाचा वडंबा करी जिवाया. आणि विशेष असं की अशा विलक्षण अनुभूतीमध्ये आलेला
निर्णयाची जाणीवे या पद्धतीने जो जाणीवेला प्राप्त झालेला आहे असा आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी म्हणून काही शब्द वापरतो ज्याला श्रुती असं म्हटलेलं आहे, उपनिषद असं म्हटलेलं आहे. श्रुती उपनिषदात कशी थांबल्या नाही आहेत, श्रुती चालूच आहेत, पण त्यांना श्रुती म्हणण्याची पद्धत नाही. आम्ही असं साचेबंद होऊन बसलेले आहोत की त्याच अनुभवाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तर त्या सगळ्या श्रुती आहेत, पण आम्ही भेद केला. आम्ही असं समजलो की तेवढ्या श्रुती, त्याच्यानंतर कधी श्रुती झाल्या नाही. पण अतिजीर्ण विस्तीर्ण जे रूप आहे तेथे तर्क संपर्क कोणी नसावे, हे काय ही श्रुतीच आहे. मना उन्मनी शब्द कुंभी तर आहे, तो राम सर्वत्र पाहे, हे काय श्रुती याच्यापेक्षा काही वेगळं बोलल्या नाही. म्हणून जे जाणलं ज्यांनी आणि जे त्याचं वर्णन करू गेले त्यांना वर्णन करण्यासाठी मात्र उपाधीचा आधार घ्यायला लागला. जे स्वतः निरुपाधी स्थितीमध्ये जाऊन पोचले आणि तिथून मागं फिरले, देहभानावर आले आणि आश्चर्य करायला लागले की कोणत्या अनुभवाला प्राप्त झालं. म्हणून कोणीतरी विचारलं की सांगा तर कोणत्या अनुभवाला जाऊन प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी सांगण्यासाठी आधार घेतला तो मात्र उपाधीचा शब्दाचा. त्याचेही उपाधीचा बोधंबा उपाधीचा आश्रय घेतला आणि हा आश्रय घेऊन घेऊन श्रुती उभवती जिभा. श्रुती मग बोलायला सुरुवात करू लागली, श्रुतीची जीभ सरसावली उभारली बोलण्यासाठी. मग नामरूपाचा वडंबा करी वाया, पण तो नामरूपाचा दलबलाटाला त्या स्थितीचं खरं वर्णन झालंच नाही. ती तशीच स्पर्श नाही. रामकृष्ण म्हणायचे की एवढी एक गोष्ट उष्टी नाही झालेली, बाकी सगळ्या गोष्टी उष्ट्या झाल्या. एवढी एक गोष्ट अस्पर्श नाही, अचुंबित नाही. त्यामुळे ही वर्णामध्ये कोणीच पडली कमीच झाली, अनुभवाच्या तुलनेही कमीच झाली. शिवाय ज्या पातळीवरून अनुभव आला ती पातळी आणि ऐकायला बसले त्यांची पातळी श्रुतीचं याच्यात मुळातच फरक असल्यामुळे सगळ्यात गडबड घोटाळा निर्माण झाला. ज्या पातळीवरून सांगितलं जात आहे त्याच्यापेक्षा वेगळ्याच पातळीवरून ऐकलं जात आहे असं घडायला लागलं. तेथेही उपाधीचा बोधंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया, पै भवस्वर्गा उभगले, मुमुक्षू योग ज्ञाना वळगले, उडती न यो या मिळाले पैसाचे. मात्र परत परत भव आणि स्वर्ग, भव आणि स्वर्ग असे फेटे घालून स्वर्गात जायचं आणि एकदम भुकवा काय जिने गुणे वर्त लोकम विशंती, तिथून परत कोणीतरी ठकलून द्यायचा. आता तुझे इथे दिवस संपले काय जा परत असं म्हणायचं आणि परत जाऊन पुण्यकर्म करायची, परत एक चक्कर स्वर्गात मारायची, परत तिथून कोणीतरी ठरवून द्यायचं. अशा प्रकारच्या भवस्वर्ग भवस्वर्ग अशा गेल्या पण गृहस्वर्गा उभकले मुमुक्षु योग ज्ञाना बळ झाले आणि असे मुमुक्षु येर झाल्यांना कंटाळले उभगले जेव्हा योग ज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी म्हणून आले ज्ञानच वर्णन आहे पुढे की न योग या निघाले पैसा येत आणि त्यांनी आता परत भवस्वर्गात येणार नाही अशी पैज लावली आता योग ज्ञानाचा आश्रय घेईन आणि परत हे भवस्वर्ग भवस्वर्ग टू अँड फ्रो हे बंद करून टाकी असं ठरवलं पैज लावून संसाराची या पाया पुन्हा पडती विकला करोडा ओलांडवती ब्रह्मपदाचा कर्मकडा खाली ती मागा संसाराच्या पायाने चालत असताना खरंच संसाराच्या पायाने चालत असताना विषयांकडे जाते पण हे जे बाणासूर होते हे जे योग ज्ञान पूर्वी मार्गावर चालणारे असे ते संसाराच्या पायाने चालताना चालताना नव्हे पळताना असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात संसाराची या पाया पुन्हा पळती संसाराच्याच पायाने तेही पळताय आम्ही जसे संसाराच्या मार्गाने पायानेच पळतोय ते कोणतरी प्रतिष्ठित काव्य स्वामीजी सांगायचे ते मुंबईच्या लोकांना अनुसरून लक्ष्मीचेही कदय पळती विसरो मी स्वकाया सुरून असं पोटाला स्वामीजी दाखवायचे मोठे मोठे शेठजी त्यांनी लोक चढतात पळत पळत करतात मुंबई असं म्हणायचं तर कसं पळणार आहे तर पळती पीक राग होडा होडा घेऊन पैजे मी आता कामना मागं टाकेल कामना मी जिंकेल कामना निरस्त करेल असं म्हणत संसाराच्या पायानेच पळत होते असे संसार सोडून नव्हे ओलांडवली ब्रह्मपदाचा कर्मकडा आणि ती मागा आणि विरक्ततेने गेल्यानंतर ब्रह्मपद प्राप्त होत पण ब्रह्मपदाला देखील जाऊ इच्छित नाही म्हणजे ब्रह्मदेवाच्या तथाकथित जो काही निवास येत असाल कैलास हा कोणाचा शंकराचा बरोबर आहे तुला माहित नाही आणि मलाही माहित नाही पण ऍक्युट ज्ञानाप्रमाणे शंकराचा अजून शंकराचा आणि विष्णूचा तसं ब्रह्मपद ब्रह्मदेवाचा पास आपल्याला एवढंच माहित आहे ओलांडवली ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा त्याही मार्गावरून तेही सगळं मागत व स्वर्ग जसं मागं टाकतात तसं विष्णू लोक कैलास लोक आणि ब्रह्म लोक देखील नको म्हणतात कारण ब्रह्मदेव देखील जिथं बिहारचे 14 असं म्हटलेलं आहे एका दिवसात 14 पूर्ण जातात फार मोठ्या दिवसात होत्या तर त्या ब्रह्मपदाला जाऊन आपण काय करणार जिथं ब्रह्मदेवच बदलले जातात अहंकारी भावा आपुल्या झाडा घेऊन आपल्या पत्र खेती ज्ञानीये जया पूर दरासी अहंकारी भावा आपुल्या आपल्या अहंकारी भावाचा आधी आपल्या ठिकाणी अहंत आहे हेच पटत नाही आपल्याला असा ऐकत एका शिक्षकाचा सरकार चाललेला होता पंचक्रोशी त्यांनी बरेच दिवस तो चाललेला होता त्यांच्या हाताकडून शिकून गेलेले आमदार खासदारांपासून शिक्षणाधिकारी आणि काय ग्रामपंचायत सदस्य
वर्ष इथपर्यंत सगळे अनेक अनेक प्रकारातील माननीय आणि महनीय लोक होते, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले. त्याच्यातला शेवटचा सत्कार जेव्हा झाला तर त्यांच्या यजयावर गुणांबद्दल बोललं गेलं. शेवटचा वक्ता उभा राहिला तेव्हा मात्र त्यांनी त्याचा थोडा कासवटा ओढून त्याला त्याच्या कामात सांगितलं की माझ्या नम्रतेबद्दल त्याला बोल. तेवढं बोलायचं राहिलेलं आहे. आपण नम्र आहोत आणि आपल्या ठिकाणी अहंकार नाहीये. आपण आपल्या बोलण्याने सगळ्यांना सुख देतो, कोणाला दुखत नाही. आपण लोकांना मुळीच ऑर्डर देत नाही, ऑर्डर देण्याचा स्वभाव असताना आपण लोकांना मुळीच पेटीला धरत नाही, खरं म्हणजे धरत असताना. तो नाथांचा अभंग त्यांना पाहिली घोळी ग घोळी. तसे वस्तुत आपण असताना जग आपल्याला घोळं समजत नसताना असा हा अहंकार. अहंत आणि भावा आपुलिया, झाडा देऊनी आघवेया. या सगळ्या भावांना झाडा देऊन बाजू असा. पत्र घेती ज्ञानी आहे जया मूळ घरासी. अजिंक्य पत्र घेतात कोणाकडून? तर हे जे सगळे विकार आहेत अहंत आले त्यांच्याकडून की आम्ही यांना जिंकलेलं आहे, यांच्याकडून आम्ही जिंकले गेलेले आहोत. खरेखुरे जिंकले गेलेले आहोत. पण जेथून हे एवढी विश्व परंपरेची वेगाने ज्या निज स्वरूपापासून विश्व परंपरेची ही एवढी मोठी वेगाटी म्हणजे वाढती आशा जैशी कोरडी हृदयाची, ज्या मूळ आद्य पुरुषापासून स्वरूपापासून अज्ञानाने विश्व परंपरेची अतिशय वाढलेली अशी भोपावलेली वाढ, ती किती खोपावलेली आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी दैवी माणसाची आशा कोरडी आशा जशी अवास्तव वाढलेली असते. निदैवी माणूस फार स्वप्न पाहत असतो, कधी कधी खूप वाईट वाटतं, पोटात तृप्त त्याला असं वाटत राहतं की मुलं तरी चांगली निघतील अशा कोणत्या तरी कारणाने पैसा तरी आपल्या हातात येईल अशा. आपलं गडकर घर दुरुस्त तरी होईल अशा काही होत नाही. निदान आपली प्रवृत्ती तरी येत नाही अशा. आशा जैसी कोरडी हृदयवाची, भाग्यहीन व्यक्तीची जशी कोरडी आशा भरपूर असते संसाराकडे, तसा हा संसार वृक्ष फार पसरलेला असं विचार. जी एका वस्तूचे नेणणे वेळ झाले आणिले थोर जगा जाणणे, नाही ते नांदवळले जेणे मी पूजली. ज्या मूळ वस्तूला न जाणल्यामुळं जी एका वस्तूचे निर्णय आणि थोर जगा जाणणे, त्यामुळं मग जगाला जाणणं हे निर्माण झालं, मूळ स्वरूपाला जाणलं नाही, त्यामुळं मग जगतामध्ये जाणणं सुरू केलं. आणि वस्तुत जे नाही ते निर्माण झालं, नाही ते नांद दिले जेणे मी तुमची मी अहंकार माझ्या सापेक्ष असणारा तू कप पदार्थ अशा गोष्टी सुरू केल्या. पार्थात ते वस्तू पहिले आपण ते आपुले पाहिजे
जैसे हिवर ने हिवर हिवे म्हणून ती जी वस्तू आहे ती वस्तू ते वस्तू पहिले आपण ते आपले ती वस्तू विश्वरूप होण्याच्या आधीची ती वस्तू ती पहिली वस्तू तू विश्वरूप पाहूच नकोस संसार वृक्ष पाहूच नकोस पाचवा ते वस्तू पहिले आपण ते आपले पाहिजे ती तू पहा आद्य पुरुष विश्व कसा झाला ते विश्व पाहूच नकोस तर विश्व आद्य पुरुष कसा होता ते तू पहा संसार होण्याच्या आधीचा आद्य पुरुष तू पहा विश्व होण्याच्या आधीचं ब्रह्मस्वरूप म्हणजे आपलं निजस्वरूप ते वस्तू पहिले ती पहिली वस्तू होती आपण ते आपुले पाहिजे आपणच आपल्याला पाहिल्यानंतर ती पाहिली जाते आणि मगाशी सांगितले जास्त तरी येऊ नये जैसे हिवले हिवळ हिवे थंडी जसं थंडीला थंड करावं थंड वावं मग त्याच्या उपमा कमी पडल्या म्हणून परत असं जे केली जाता चक्षुनीचे ओळखा बेटकडे वगैरे आणि कधी एकतया ओळखण्याचे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही अजून एक ओळखण आहे की जे प्राप्त केलेलं असताना मला जन्म नाही हे निश्चित पूर्ण बोधाने समजत तरी तया भेटली ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सहीसे महाप्रयामूचे जैसे भरले पण त्याला कसे भेटतात म्हणजे का ज्ञानी पुरुष सर्वत्र सरीसे एक भावाने भेटतात म्हणजे मी जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा मला पाहतो आहे असंच मला वाटलं पाहिजे मी जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा तुमचं रूप तुमचं ज्ञान तुमचं शिक्षण तुमचं स्टेटस यावरच्या सगळ्या बाजू सोडून मी नोकर तुम्ही मालक मी मालक तुम्ही नोकर असे सगळे भाव सोडून असं ते म्हणतात महाप्रळयामुळे जैसे भरले जेव्हा महाप्रळय होतो तेव्हा कसं सगळं भरून जातं पाण्याने तसं भरले पण ज्ञानाने राखून त्याला पाहिलं जात त्याला भेटलं जात तरी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरीसे ज्ञान झाल्यामुळं सर्वत्र सम सरीस एकसारख आणि एकसारखं म्हणजे तो पाहणारा आपल्या स्वतःला वेगळं काढून एकसारखं पाहत नाहीये आत्मपौम्य माझा आत्मा तसाच तेच सर्वत्र धर्म आहे असं या विलक्षण श्लोकाचं निरूपण इथं संपलं हे 10 मिनिटं पुढे गेलो पण या 10 मिनिटाकरता पुढच्या महिन्यात प्रवचन नाहीये इकडं त्यामुळे त्याच्या पुढच्या महिन्यात आपल्याला गायन लागलं असतं म्हणून या 4-5 ओव्या थोडा आता का नाहीये ते दिवशी सांगेल म्हणून थोडासा अपवाद म्हणून पुढे गेलो आता ते प्राप्त करण्याची जी क्रिया आहे लक्षणं आहेत साधन आहेत ती पुढच्या श्लोकात सांगतात पुढच्या वेळेला आपण बघू निर्माण मोहा चिदसंग दोषा अध्यात्म इत्यादी विभक्त कामा इत्यादी Thank you.
तो